नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. सातारा इथं नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन आज ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ साहित्यिक, मागच्या वर्षीच्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ तारा भवाळकर, संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यावेळी उपस्थित होते. उद्घाटक डॉ मृदुला गर्ग यांनी यावेळी बोलताना मराठी आणि हिंदी साहित्यात असलेल्या साम्याविषयी माहिती दिली. गावागावातली ग्रंथालयं समृद्ध झाली पाहिजेत असं मत महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं. शाळांमध्ये मराठी वगळता इतर भाषा सक्तीचे करण्यावर महामंडळाचा विरोध असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्यातली मराठीपणाची ज्योत टेवर ठेवणं महत्वाचं असून तसं झालं तर भाषा आणि संस्कृतीची काळजी करण्याची गरज उरणार नाही असं ते म्हणाले. दरम्यान या संमेलनात आज कविसंमेलन, बालकुमार, वाचकांशी संवाद, परिसंवाद आणि शिकायला गेलो एक या नाटकाचं सादरीकरण होणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामात बोगदा क्रमांक 5 काम पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पालघर इथं आज झालेल्या हायस्पीड टनेल ब्रेक थ्रू कार्यक्रमात वैष्णव दुरस्त प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पात 7 बोगदे आणि 1 समुद्राखालच्या बोगद्याचा समावेश असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज बुलेट ट्रेन के प्रोजेक्ट मे बहुत बड़ा एक माइलस्टोन अचीव हुआ है. माउंटेन टनल 5 का ब्रेक थ्रू. टोटल बुलेट ट्रेन प्रोजेक्ट में 7 टनल्स हैं, माउंटेन टनल्स और 1 अंडर सी टनल. ओवरऑल इसमें 12 स्टेशन्स हैं, 3 डिपोज बने हुए हैं. ये एक टेक्नोलॉजिकल बहुत बड़ा अचीवमेंट है जो समझने के लिए आप सबको जरूरी होगा.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण 15 ऑगस्ट 2027 रोजी होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी काल दिली होती. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपणार आहे. उद्या निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान काही ठिकाणच्या अर्ज बाद झाल्यानं काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मालेगाव महापालिकेत प्रभाग 6 प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं इस्लाम पार्टीच्या उमेदवार मुनिनारा शेख या बिनविरोध निवडून आल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे 3 आणि भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या महापालिकेत बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता 8 झाली आहे. जळगाव महापालिकेतल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यानं प्रभाग क्रमांक 12 मधल्या भाजप उमेदवार उज्ज्वला बेंडाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. धुळे महापालिकेत प्रभाग क्रमांक 17 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या उमेदवार सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याआधीच 2 उमेदवार बिनविरोध निवडून गेल्यामुळे धुळ्यातून भाजपच्या 3 उमेदवारांची बिनविरोध निवड होत आहे. पणन हंगाम 2025-26 अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान आणि भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला येत्या 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं ही माहिती दिली. यापूर्वी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 होती. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राज्यातल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून आपलं 1 दिवसाचं वेतन दिलं आहे. विद्यापीठाच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीत 16,59,000 रुपये जमा करण्यात आले. कुलगुरूंसह सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी अशा 435 जणांनी हे योगदान दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या लासूर इथं काल शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठानच्या वतीनं शब्दोत्सव काव्यसंमेलन घेण्यात आलं. मराठवाड्याच्या विविध भागातल्या कवींनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या. कवी गणेश आघाव, आत्माराम जाधव, महारुद्र पोपडे, सारिका माकुडे, वैष्णवी मनाळ आदी कवींनी आपलं सादरीकरण करत मैफिल रंगवली. छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे प्रशिक्षण नाशिक इथं होणार असून यात विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण आणि निवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10